श्रीहरी गोकुळचा राजा असेल, दुष्टांचं निर्दालन करणारा असेल, भक्तांचा पांडुरंग असेल, रुक्मिणी सत्यभामा जांबवंती यांच्या कुंकवांचा धनी असेल, तरी तो राधेचा सखा होता, हृदयात भरून राहिलेल्या श्वासा इतका शाश्वत, राधेचा नटखट कान्हा श्याम मुरारी। राधा कृष्ण हे आत्मा आणि शरीराचं अतूट नातं होत। कोण आत्मा आणि कोण शरीर असं सांगणं कठीण असलं तरी राधेला घरच्या कामामुळे कृष्णाला भेटता यायचं नाही, बाहेर पडावं तर सख्यांचा राबता बरोबर, मग मात्र ती तिच्या मैत्रिणींना निक्षून सांगते,
माझा मला भेट तो श्रीहरी।